आकाशवाणी मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत सर्वत्र स्वच्छतेसाठी एक दिवस एक तास एक साथ अभियान यशस्वी। महाराष्ट्रात 411 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 16,04,995 नागरिकांचा सहभाग। सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% वाढ। नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव अद्याप बंदच। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अडथळ्याच्या शर्यतीत अविनाश साबळेनं नवा विक्रम नोंदवत मिळवलं सुवर्णपदक। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आज स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास एक साथ या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं भाग घेतला। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज सकाळी 10 वाजता स्वच्छता मोहिमेसाठी एक तास श्रमदान करण्याचं आवाहन मोदी यांनी नागरिकांना केलं होतं। त्यांनी आज स्वतः सहभागी होत या मोहिमेत देशाचं नेतृत्व केलं। युट्यूबर अंकित बैयनपुरिया यांच्यासमवेत प्रधानमंत्र्यांनी स्वतः केरकचरा काढून स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं। प्रधानमंत्र्यांच्या आवाहनानुसार आज देशातल्या विविध राज्यातल्या लोकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। विविध सेना दलांमधले जवान, अनेक शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी आणि विविध विभागातल्या कर्मचाऱ्यांसह सर्व स्तरातले लोक या उपक्रमात सहभागी झाले। उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नैमिषारण्यधाम सीतापूर इथं स्वच्छता ही सेवा अभियानात सहभागी झाले होते, तर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, अर्थमंत्री सुरेश खन्ना आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी लखनौमधल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते। सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि मुख्यमंत्री पी एस तमांग यांनी आज गंगटोकजवळ स्वच्छता ही सेवा मोहिमेचा एक भाग म्हणून राज्यस्तरीय स्वच्छता मोहिमेत भाग घेतला। पोर्ट ब्लेअरमधल्या कार्बिन्स कोव्ह बीचवर लेफ्टनंट गव्हर्नर डी के जोशी यांनी स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छतेसाठी श्रमदान या स्वच्छता मोहिमेचं नेतृत्व केलं। प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज महाराष्ट्रात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवली गेली। केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कार्यालयं, निमसरकारी आणि बिगर सरकारी संस्था आणि शैक्षणिक संस्था यात सहभागी झाल्या। 10 ते 11 या कालावधीत राज्यातल्या सर्व 411 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण 14,522 ठिकाणी नागरिकांच्या सहभागानं श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली। यात मान्यवरांसह 16,04,995 नागरिकांनी सहभाग घेत सुमारे 1,942 टन कचरा जमा केल्याची माहिती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ के एच गोविंदराज यांनी दिली। मुंबईत आज गिरगाव चौपाटीवर नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या जोडीनं राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वतः हातात झाडू घेऊन श्रमदान करत मोहिमेचा प्रारंभ केला। राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून 72,000 जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली असून त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं।
आज जी एक तासची एक दिवसाची स्वच्छता जी आहे ही फार महत्वाची आहे। फक्त एक तास आपल्याला ही स्वच्छता करून थांबायचं नाही, तर हे परमनंट कायम स्वरूपी कुठंही कचरा डेब्रीज रॅबिट प्लास्टिक बिलकुल दिसता कामा नये।
केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे जुहू चौपाटी इथं स्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी झाले। स्वच्छता अभियानाअंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बारामती शहरात नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांसह स्वच्छता मोहिमेत भाग घेतला। या स्वच्छता अभियानाअंतर्गत आकाशवाणी मुंबईच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आकाशवाणीच्या परिसराची स्वच्छता केली। मुंबईत कांदिवली परिसरात रेल्वे स्थानक आणि आकुर्ली मार्गावर स्वच्छता मोहीम राबवली गेली। भाजपाचे कार्यकर्ते, महापालिका कर्मचारी तसंच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य आणि विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते। जालना शहरात झालेल्या अभियानात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे सहभागी झाले होते। नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात आयोजित मोहिमेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार सहभागी झाल्या होत्या। अकोला, जळगाव, कोल्हापूर, धुळे, सांगली, अहमदनगर, नवी मुंबई, रायगड, नंदुरबार, हिंगोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद इथं झालेल्या स्वच्छता अभियानाच्या बातम्या आमच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत। स्वच्छता ही सेवा अभियान तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 वर्षानिमित्त राज्यात आज गडकिल्ले स्वच्छता अभियान राबवलं गेलं। मुंबईत शिवडी इथल्या किल्ल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ झाला. जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गड किल्ल्यांसाठी 3% निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 154व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या आदर्शांनी जगाला एक नवीन मार्ग दाखवला असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. गांधी जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा देताना महात्मा गांधींची सत्य आणि अहिंसेची तत्व वसाहतवादी राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात मार्गदर्शक ठरली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. सप्टेंबर महिन्यात देशातलं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलन 1,62,712 कोटी रुपये इतकं झालं आहे. हे संकलन गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या संकलनापेक्षा 10% अधिक आहे. 2023-24 जीएसटी संकलनानं आतापर्यंत 4 वेळा 1,60,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. कांदा प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या मध्यस्थीनंतरही लिलाव बंद ठेवण्याचा निर्धार नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेनं व्यक्त केला आहे. पिंपळगाव बसवंत इथं काल झालेल्या नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेच्या बैठकीत लिलाव बंद आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारनं वाढवलेलं 40% निर्यात शुल्क कमी करावं, नाबार्ड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विकू नये यासह विविध मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी शासकीय स्तरावर बैठकाही झाल्या आहेत. पनवेलजवळ मालगाडी घसरल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून 20 गाड्या उशिरानं धावत आहेत. व्हाईस अॅडमिरल तरुण सोबती यांनी नौदल उपप्रमुख म्हणून आज पदभार स्वीकारला. 30 सप्टेंबर 2023 सेवानिवृत्त झालेले व्हाईस अॅडमिरल संजय महिंद्रू यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. 1 जुलै 1988 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले व्हाईस अॅडमिरल तरुण सोबती यांना राष्ट्रपतींच्या हस्ते 2020 विशिष्ट सेवा पदक आणि 2022 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. चीनमध्ये हँगझोऊ इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज 8व्या दिवशी भारतानं 3 सुवर्णपदकांची कमाई केली. पुरुषांच्या 3000 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अविनाश साबळे यानं नवा आशियाई विक्रम नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यानं 8 मिनिटं आणि 19.53 सेकंदांची वेळ नोंदवली. पुरुषांच्या गोळाफेकीत तेजिंदर पाल तूर यानं 20.36 मीटर गोळा फेकत सुवर्णपदकाची कमाई केली, तर महिलांच्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरमिलन बैंस हिनं रौप्य पदक पटकावलं. त्याआधी आज नेमबाजीत पुरुषांचा सांघिक ट्रॅप प्रकारात किनार दारियस, जोरावर सिंग संधू आणि पृथ्वीराज तोंडायमन यांच्या संघानं 361 अंकांची कमाई करत सुवर्णपदक पटकावलं. वैयक्तिक पात्रता फेरीत या तिघांनीही अंतिम फेरीत धडक मारली आहे. महिलांच्या ट्रॅप प्रकारात मनीषा कीर, प्रीती रजत आणि राजेश्वरी कुमारी यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. त्यांच्यापैकी फक्त मनीषा कीर अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. महिलांच्या वैयक्तिक गोल्फ स्पर्धेत अदिती अशोकनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 13 सुवर्ण 20 रौप्य आणि 19 कांस्य पदकांसह 52 पदकांची कमाई केली आहे. पदक तालिकेत भारत सध्या 4थ्या स्थानावर आहे. हवामान विभागानं कोकण आणि गोव्यासाठी येलो अलर्ट तर मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची आणि किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाढण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत सर्वत्र स्वच्छतेसाठी 1 दिवस 1 तास 1 साथ अभियान यशस्वी. महाराष्ट्रात 411 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 16,04,995 नागरिकांचा सहभाग. सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% वाढ. नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव अद्याप बंदच आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अडथळ्याच्या शर्यतीत अविनाश साबळेनं नवा विक्रम नोंदवत मिळवलं सुवर्णपदक. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर @AIRNews_Mumbai या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.